माझी कंबर दुखते, माझी पाठ दुखते, त्यामध्ये माझी पूर्ण पाठ दुखत नाही, तर माझ्या पाठीतल्या काही विशिष्ट जागा फक्त दुखतात, हे त्यांनी त्या ठिकाणी मांडलं. हा प्रचलित त्यावेळेला असलेल्या डॉक्टरांच्या विचारामधला अत्यंत मोठा बदल होता, जो दुर्दैवाने गेल्या 20 ते 30 वर्षामध्ये ज्या प्रमाणात सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे तेवढ्या प्रमाणात तो पोचलेला नाही. या ठिकाणी आपल्याला समजण्यासाठी सोपं वाटावं म्हणून मी एक अतिशय साधं सोपं उदाहरण आपल्याला देतो. आपण लहान असताना आपल्याला आपली आजी किंवा आजोबा ज्या गोष्टी सांगायचे त्यामध्ये एक गोष्ट हमखास असायची की एक राजकन्या आहे, तिला एक राक्षस पळवून नेतो आणि तो त्याच्या स्वतःच्या महालामध्ये त्या राजकन्येला बंदी करून ठेवतो. मग त्या राजकन्येचा जो मित्र राजपुत्र जो असतो तो तिची सुटका करण्यासाठी जातो आणि त्या राजपुत्राला कुणीतरी परी किंवा कुणीतरी चेटकी जी चांगली आहे ही वाटेमध्ये भेटते आणि त्याला ती रहस्य असं सांगते की तो जो राक्षस आहे त्याच्या महालाच्या बाहेर एक पिंजरा आहे, या पिंजऱ्यामध्ये एक पोपट आहे आणि या पोपटाच्या डाव्या पायाच्या करंगळीच्या नखामध्ये त्या राक्षसाचा जीव आहे, त्यामुळे तू त्या ठिकाणी जा, त्या पोपटाला पकड, त्याच्या डाव्या पायाची करंगळी तू पिरगळून ती मोडून टाक, म्हणजे तो राक्षस गतप्राण होईल. या गोष्टीचं जे या गोष्टीची मांडणी आहे तशीच मांडणी आम्ही आता करतो की तुमच्या पाठीमध्ये तुम्हाला वेदना होत असताना त्याची निर्मिती ही अत्यंत मर्यादित जागी होते. आता हे आम्हाला कसं समजलं, हा क्रांतिकारक बदल का? तर पहिली गोष्ट, सबंध पाठीमध्ये ही गोष्ट होत नाही, तर ती अत्यंत छोट्या जागेमध्ये होते. आणि ह्यानी होणारा बदल असा की आमचं जे ऑपरेशन आहे हे पूर्वीच्या काळी जे बरेच मोठे टाके घालायचं ऑपरेशन होतं, बराच मोठा छेद घेऊन करायला लागायचं जे ऑपरेशन होतं, हे आता छोट्याशा दुर्बिणीच्या साह्याने ज्याचा व्यास हा 8 मिलीमीटर आहे त्यामधून आम्ही करू शकतो. याच्यामध्ये ही जी संकल्पना आपण ऐकली ही ऐकल्यानंतर पुढचा प्रश्न असा येतो की ह्या संकल्पनेमुळे आता डॉक्टरांचं काम हे हळूहळू डिटेक्टिव किंवा गुप्तहेरासारखं झालेलं आहे. माझ्यासमोर बसलेला पेशंट जेव्हा मला सांगायला लागतो की माझ्या कमरेत दुखतं, त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर विविध शक्यता येतात, पण ह्या शक्यता मोठ्या ढोबळ स्वरूपात येत नाहीत, तर आपल्या शरीरात असलेले सूक्ष्म बदल कुठे असतील अशा स्वरूपाच्या शक्यता माझ्या डोळ्यासमोर येऊ लागतात. आपल्याला रहस्यकथा वाचायचा जर नाद असेल तर त्यामध्ये जनरली त्यांची मांडणी अशी असते की त्या रहस्यकथेमध्ये कुठेतरी एखादा खून होतो आणि त्या ठिकाणी ती जी बॉडी आहे ती पोलिसांना किंवा विशिष्ट व्यक्तीला सापडते, ती व्यक्ती पोलिसांकडे त्याचा रिपोर्ट करते, त्या व्यक्तीवरच पोलीस आळ घेतात आणि मग गुप्तहेर त्यामध्ये येऊन ही व्यक्ती जी मृत आहे ती कोण आहे, ते असं का झालं, कुठलं शस्त्र वापरलं त्या अपराधी माणसानी, हा तो गुप्तहेर शोधून काढतो. तसं आम्ही डॉक्टर लोक तुमच्या शरीरात वेदना ज्या निर्माण होत आहेत या वेदनांमध्ये काय कारण आहे, ते कुठे आहे, ते किती स्वरूपात आहे, गंभीर आहे का साधं आहे, ते रासायनिक स्वरूपात आहे का मेकॅनिकल रूपात आहे, त्या ठिकाणी शिरेला सूज आहे का शिरेवरती दाब येतो आहे, वगैरे वगैरे वगैरे, ह्या स्वरूपाचा आम्ही विचार करतो आणि हा विचार हा पेशंटना दाखवता येत नाही. हा विचार हा डॉक्टर तुमच्याशी बोलत असताना, डॉक्टर तुमची माहिती ऐकत असताना, तुमचे रिपोर्ट पाहत असताना डोक्यामध्ये चालू असतो. त्यामुळे पेशंटनी डॉक्टरांशी बोलताना आपली माहिती सांगून झाली आणि पेशंटला डॉक्टरांनी तपासून झालं की डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहायला सुरुवात करण्यामधला जो वेळ असतो त्यावेळी डॉक्टरांच्या मेंदूमध्ये हे विषय ह्या स्वरूपामध्ये येत असतात. तुमच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी डॉक्टरांना तुम्ही त्यावेळेला शांतपणे विचार करण्याचा अवधी दिला पाहिजे. हा अवधी न दिल्यामुळे बऱ्याच वेळेला आणि त्या ठिकाणी पेशंट सदा सर्वदा बडबड करत राहिल्यामुळे काही वेळेला डॉक्टरांना आपले लक्ष एकाग्र करता येत नाही. पूर्णपणे शांतपणे विचारपूर्वक त्या समस्येचं निराकरण करता येत नाही. आता या ठिकाणी आपली जी लक्षणं निर्माण होतात त्याचे परिणाम काय होतात, तर हे परिणामही विविध प्रकारामध्ये असू शकतात. ह्यामध्ये आपण ढोबळमानांनी त्याचे परिणाम तीन प्रकारचे होतात असं आपण म्हणू शकतो. पहिला परिणाम हा कंबरदुखी या रूपामध्ये दिसतो. दुसरा परिणाम हा कमरेकडून पायाकडे पावलाकडे जाणारी जी शीर आहे ही विविध जागी विविध प्रमाणामध्ये दुखणे असा होऊ शकतो. आणि तिसरा जो परिणाम आहे हा पायाला बधिरपणा येणे, आपल्या दोन पायांच्या मधली जी आपल्या बैठकीची जी जागा आहे ती बधिर होणे आणि त्यामध्ये काही वेळेला आपल्या लघवीचं काम संडासचं काम बिघडणे अशा स्वरूपाचा होऊ शकतो. किंबहुना या सर्वामध्ये विविध छटा असू शकतात. म्हणजे काही वेळेला ही तक्रार आज वेदनेच्या रूपात जाणवू शकते, उद्या बधिरपणाच्या रूपात जाणवू शकते, परवा परत वेदनारहित अवस्था येऊ शकते. या ठिकाणी आपल्या ज्या नसा आहेत त्यांचं काम हे विद्युत वाहिनी किंवा इलेक्ट्रिकल वायर जशा असतात आणि त्यामध्ये आपल्या विजेचं व्होल्टेज किंवा दाब जो आहे तो जसा कमी जास्ती होत असतो 80 व्होल्टपासून 240 व्होल्टपर्यंत, त्याप्रमाणे ह्या नसांच्या कामामध्ये वर खाली चढ उतार होत असतात. ह्या चढ उतारांप्रमाणे मग पायाला बधिरपणा येतो किंवा पायाची आग होते, पाय जड वाटतो किंवा पायाला ठणका लागतो वगैरे वगैरे. थोडक्यात ह्या रचनेत जे बदल झालेत ह्या बदलांमुळे आपल्याला लक्षणं निर्माण होतात आणि त्याच्या विविध छटा आपल्याला जाणवतात. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे यातला क्रांतिकारक भाग असा आहे की हे बदल छोट्या जागी नसांच्या शेजारी होतात आणि त्यामुळे ही लक्षणं निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला आपल्या पाठीसंबंधांनी काळजी घेताना आपल्याला लक्ष आपलं केंद्रित निदानाच्या बाबतीत तरी हे खूप सूक्ष्म जागी करायला लागतं. आम्हा डॉक्टरांना हा विषय त्याचा वारंवार अभ्यास वाचन व्यासंग केल्यामुळे हा विषय व्यवस्थित समजतो. पेशंटनी पण तो व्यवस्थित समजून घेतला पाहिजे.